श्रोते हो उद्यमी भव या कार्यक्रमात डॉक्टर सागर डेळेकर यांची मुलाखत आता आपण ऐकूयात.
श्रोते हो नमस्कार. उद्यमी भव या आमच्या उद्योगविषयक कार्यक्रमात मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दरवर्षी 30 ऑगस्ट हा भारतात राष्ट्रीय लघुउद्योग दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा दिन साजरा करण्यामागे नेमका उद्देश काय किंवा या दिनाची पार्श्वभूमी काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि लिंकेजेसचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सागर दादासो डेळेकर. सर नमस्कार, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
नमस्कार
सर. आज राष्ट्रीय लघुउद्योग दिवस आहे, तर याविषयी काय सांगाल?
सर्वांना राष्ट्रीय लघु उद्योग दिवसानिमित्त उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत उद्योजक, कामगार व इतर जे घटक आहेत या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर दरवर्षी 30 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. की याची जर आपण पार्श्वभूमी जर बघितली, खऱ्या अर्थानं हा दिवस 2000 सालापासून राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो. खरं तर भारतीय अर्थकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये लघु उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. आपण जर ढोबळमानाने भारतीय अर्थकारणाचा जर विचार केला तर आपणास लक्षात येईल की भारतीय अर्थकारण हे प्रामुख्याने 3 घटकावरती अवलंबून आहे. पहिला घटक आहे तो सेवा क्षेत्र आहे, दुसरं जे क्षेत्र आहे ते उद्योग क्षेत्र आहे, आणि तिसरं क्षेत्र जे आहे ते शेती क्षेत्र आहे. आणि ह्या तिन्ही घटकामध्ये जर भारतीय उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर उद्योग क्षेत्र की या क्षेत्राने जवळपास भारतीय सकल उत्पन्नाच्या जवळपास 20% इतका वाटा आपल्या GDP मध्ये आहे. आणि त्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये जे आपण ज्याला म्हणतो की सूक्ष्म असेल, लघु असेल, मध्यम, हे जे काही उद्योग आहेत ह्या तिन्ही उद्योगापैकी लघु उद्योगाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि हा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यापाठीमागचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे लघु उद्योगाचा प्रसार व्हावा, त्यामध्ये वाढ व्हावी, आणि त्या अनुषंगाने ज्यावेळी कोणताही उद्योग निर्माण होतो त्यावेळी आपसुकच त्यामध्ये रोजगाराची वाढ होते, रोजगार निर्मिती होते, आणि त्यासोबत जे काय नवनवीन लघु उद्योग आहेत हेही सुरू व्हावेत ह्या अनुषंगाने हा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस देशभर साजरा केला जातो.
नक्कीच सर. सर, विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्राचा सहसंबंध थोडा विस्ताराने सांगा.
खरं तर विद्यापीठ आणि उद्योग हे प्रामुख्याने दोन वेगळे घटक, जरी हे दोन्ही जरी वेगळे घटक म्हणून जरी कार्यरत असतील, परंतु जर भारतीय किंवा कोणत्याही देशाच्या अर्थकारणाला आणि समाजकारणाला जर खऱ्या अर्थानं गती द्यायची असेल तर ह्या विद्यापीठ आणि उद्योग यांनी एकत्रपणे येऊन काम करणं गरजेचं आहे. आपणास ज्ञात आहे की विद्यापीठ हे ज्ञान देणाऱ्या संस्था आहेत, शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, ज्ञान निर्मितीची केंद्र आहेत. आणि दुसरा जो घटक आहे तो की उद्योग. उद्योग हा बाबा की आपणास माहित आहे की बाबा कोणता तरी प्रोडक्ट किंवा वेगळे प्रोडक्टच्या अनुषंगाने उद्योग क्षेत्र हा काम करत असो. जरी बाबा विद्यापीठ हे ज्ञान देणारं असेल, ज्ञान निर्मितीचं केंद्र असेल, तर आपल्याला विद्यापीठामध्ये आणखी एक सर्वात महत्वाचं जे काम चालतं ते म्हणजे संशोधनाचं. आणि जर आजकाल जर शासनाच्या म्हणजे भारत सरकारच्या जर अनेक योजना जर बघितल्या की त्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहित आहे की मेक इन इंडिया सारखी योजना असेल, स्किल इंडिया योजना असेल किंवा स्टार्टअप इंडिया योजना असेल, ह्या योजनांचा जर विचार केला तर भारताला जर खऱ्या अर्थानं ह्या वेगळ्या योजनांना जर बळ द्यायचं असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. आणि ह्या अनुषंगाने की शासनानं देखील स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून की शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे काही घटक आहेत, मग ते विद्यार्थी असेल, संशोधक विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांनीही बाबा की नुसतं शिक्षणापुरतं मर्यादित न राहता त्यांनीही बाबा की स्टार्टअपच्या अनुषंगाने किंवा इनोव्हेशनच्या अनुषंगाने किंवा उद्योजकता शिक्षण क्षेत्रामधून नक्की निर्माण होईल ह्या अनुषंगानं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही संशोधकाचं किंवा शिक्षकाचं संशोधन हे तर त्या विद्यापीठापुरतं किंवा त्या प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न राहता त्याचा समाज उपयोगी मदत होण्याकरिता विद्यापीठ आणि उद्योग एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ह्या अनुषंगानेच खऱ्या अर्थानं शासनानं स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून 2019 नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी 2019 ती फक्त जी काय पॉलिसी आणली ती विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आहे. म्हणजे याच्यापूर्वी शिक्षक हा बाबा उद्योग निर्माण करू शकत होता का नाही हा ज्यावेळी मला अनेक जण प्रश्न विचारतात त्यावेळी मी प्रामुख्याने त्यांना सांगतो की आज ह्या पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षक असेल, संशोधक विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल विद्यापीठाचा तो उद्योग निर्माण करू शकतो. इतके आपल्याला चांगले की मुभा ह्या केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारने दिलेली आहे.
अच्छा,
डॉक्टर सागर डेळेकर यांची मुलाखत आताच आपण ऐकली. या मुलाखतीचा उर्वरित भाग रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी प्रसारित करण्यात येईल.